आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकासाची फळं तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्षली कारवायांना पायबंद घालणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन। नागपूरच्या बुटीबोरीमध्ये सुरू होणारा प्रकल्प नूतनीकरण योग्य ऊर्जा उत्पादनांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णानं केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार, 2 गंभीर जखमी। आणि सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाच्या 47व्या क्षमता निर्माण कार्यक्रमाला वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय इथं सुरुवात। आता सविस्तर बातम्या। नक्षलवादी कारवाया विरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्व घटकांकडून सहकार्य मिळाल्यास मार्च 2026 पर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। देशातल्या नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते। नक्षलवादानं कोणाचंही भलं झालेलं नाही, नक्षलवादी मार्ग चोखाळणाऱ्या सर्वांनी मुख्य प्रवाहात येऊन शस्त्रांचा त्याग करावा असं आवाहन त्यांनी केलं। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे या राज्यांमधल्या नक्षलवादी कारवायांमध्ये 72% घट झाली असून त्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे। सरकारनं या भागात दळणवळण आणि संपर्क व्यवस्थेच्या विकासासाठी अनेक उपाययोजना केल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे। या भागात 14,000 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले तसंच 6,000 मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले आहेत। चालू वर्षात 202 नक्षली अतिरेकी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकींमध्ये मारले गेले तर 812 अतिरेक्यांना अटक झाली। या वर्षात 812 नक्षल्यांनी शरणागती पत्करली असून नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या आता 38 उतरली आहे अशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे। प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या भूमी अधिग्रहणाच्या मोबदल्याची तसंच नोकऱ्यांची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे। अनेक कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे। ही प्रकरणं लवकरात लवकर निकाली लागण्याच्या संदर्भात तातडीनं कार्यवाही करा असे स्पष्ट निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेस्टर्न कोलफील्ड प्रशासनाला दिले। केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री किशन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत वेकोलीच्या मुख्यालयात आज बैठक झाली। यावेळी गडकरी म्हणाले की भूमी अधिग्रहण करताना मूळ मालकांना आपण कोणत्या दरानं पैसे देतोय हे तपासलं पाहिजे, दोन्ही बाजूंना त्यासंबंधी स्पष्ट कल्पना असली पाहिजे, त्यासाठी आपण केंद्र सरकारचा कायदा लागू करतोय की राज्य सरकारचा कायदा वापरतोय हे बघावं, केंद्र सरकारचा कायदा आणि राज्य सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। भारताच्या अग्रगण्य नूतनीकरणयोग्य ऊर्जा कंपन्यांपैकी एक असलेल्या आवाडा समूहानं आपल्या नवीन उत्पादन आवाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेडची बुटीबोरी औद्योगिक उद्यान इथं आधारशिला ठेवली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। आवाडाच्या सुमारे 13,500 कोटी गुंतवणुकीचा भाग असलेली ही नवीन सुविधा भारताच्या नूतनीकरणयोग्य ऊर्जा उत्पादनांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे। 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनात 50% घट करण्याच्या आणि 2070 पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या देशाच्या उद्दिष्टात ही फॅक्टरी योगदान देईल। मॉड्यूल ग्लास आणि फ्रेम तयार करण्यासाठी सहायक युनिट स्थापन करून घरगुती पुरवठा साखळी वाढवण्याचा हा प्रकल्प असून त्यामुळे उच्च गुणवत्तेच्या पीव्ही मॉड्यूलचं वेळेवर वितरण सुनिश्चित होणार आहे। याच श्रंखलेत फडणवीस पुढे माहिती देताना म्हणाले,
सगळ्या गोष्टी याच फॅक्टरीमध्ये बनणार असल्यामुळे आणि जे सोलर पॅनल इथे बनतायत ते एफिशियंट पॅनल आहेत, जागा देखील कमी लागते, त्याची एफिशियन्सी देखील जास्त आहे, त्यामुळे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आज या ठिकाणी नागपूरमध्ये आलं।
ही सुविधा महाराष्ट्राच्या औद्योगिक वाढीबद्दल आवाडाची वचनबद्धता दाखवते आणि हे सौर उत्पादनासाठी मुख्य हब म्हणून महाराष्ट्राला बळकटी देते। या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि वातावरणावर त्याचा काय परिणाम होईल ते पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत अशा शब्दात फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। देशात 2025-26 पर्यंत 25 लाख अन्न हाताळणी सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षित स्ट्रीट फूड विक्रेते तयार करणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट असून या अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रातर्फे स्वास्थ्य सुरक्षा संकल्प हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे। हे प्रशिक्षण उद्या सकाळी 10 वाजतापासून कविवर्य सुरेश भट सभागृह इथं होणार असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आज सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर जयराम केवट या मनोरुग्णानं लाकडी पाटीनं केलेल्या हल्ल्यात दोन प्रवासी ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 7 वर प्रवासी रेल्वेची वाट पाहत होते तेव्हा अचानक या मनोरुग्णानं लाकडी पाटीनं प्रवाशांवर हल्ला केला. 54 वर्षीय गणेश कुमार डी असं एका मृत प्रवाशाचं नाव असून तो तामिळनाडूतील दिंडीगुलचा रहिवासी होता तर दुसऱ्या मृत प्रवाशाची अद्याप ओळख पटलेली नाही. आरोपीनं निर्घृणपणे हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढत असताना कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरून पाठलाग करून आरोपीला पकडलं. छापील शब्दांचं महत्व कधीही कमी होणार नाही असं प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्राध्यापक कृष्णकुमार सिंग यांनी केलं. आपल्या परंपरेत असं म्हटलं जातं की ज्ञानाशिवाय काहीही पवित्र नाही. ग्रंथालय कर्मचाऱ्यांची क्षमता विकसित करणं आणि लोकांना ग्रंथालयाकडे नेणं ही काळाची गरज आहे असं देखील सिंग म्हणाले.
राष्ट्रीय पुस्तकालय मिशन के तहत भारत सरकार ने जो यह अभियान छेड़ा है, मैं समझता हूं कि इस अभियान के तहत देश भर के सार्वजनिक पुस्तकालयों में जो कर्मचारी कार्यरत हैं उनकी क्षमता में निश्चित रूप से वृद्धि होगी और समाज को अधिक से अधिक पुस्तकों के प्रति जागरूक बनाने की दिशा में वे सक्रिय होंगे.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या राजाराम मोहन राय लायब्ररी फाउंडेशन कोलकाता आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा यांच्या वतीनं सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाच्या 47व्या क्षमता निर्माण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंग संबोधित करत होते. दिनांक 7 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत गालिब सभागृहात आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन आज सकाळी करण्यात आलं. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगणा गोवा या राज्यांतून जवळपास 50 सार्वजनिक ग्रंथालयांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. अॅट्रॉसिटी कायद्याचं उल्लंघन होऊन घडणाऱ्या घटनांमध्ये मृत पावलेल्या पीडिताच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्यासंदर्भात राज्यात अन्य ठिकाणी देण्यात आलेल्या नोकऱ्यांचा आधार घेऊन नागपूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणं निकाली काढा असे निर्देश अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी संबंधित यंत्रणांना आज नागपुरात दिले. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन इथं जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीतील लोकांना देण्यात येणाऱ्या लाभाबद्दल तसंच अॅट्रॉसिटी गुन्ह्यांसंदर्भात आढावा घेण्यात आला. नवरात्रीनिमित्त माहूरगड इथल्या देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या इरटिका गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे वाशिम जिल्ह्यातल्या पुसद वाशिम मार्गावर कार दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. जखमींना वाशिम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व प्रवासी अहिल्यानगर जिल्ह्यातले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकासाची फळं तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्षली कारवायांना पायबंद घालणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नागपूरच्या बुटीबोरीमध्ये सुरू होणारा प्रकल्प नूतनीकरणयोग्य ऊर्जा उत्पादनांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावेल असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. नागपूर रेल्वे स्थानकावर मनोरुग्णानं केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार 2 जण गंभीर जखमी आणि सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाच्या 47व्या क्षमता निर्माण कार्यक्रमाला वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सुरुवात. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.